आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत सेमिकॉन इंडिया 2025 उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बिहार राज्य जिविका निधी साख सरकारी संघ लिमिटेडचे शुभारंभ करतले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या चीन भेटीची तोखणाय केल्या. संसारीक मळार भारताची राजनयिक आनी धोरणात्मक उपस्थिती घटमूट करपाचे म्हत्वाचे पावल अशें म्हळां. युनिफायड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI अंदू वर्सा ऑगस्ट म्हयन्यांत पयलेच खेप 20 अब्ज मायज वेव्हार करून नवो विक्रम प्रस्थापीत केला. फुडल्या वर्सा ऑगस्टान नवी दिल्लीन बॅडमिंटन संवसारीक सर्त जातली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींतल्या यशोभूमीत सेमिकॉन इंडिया 2025 उक्तावण करतले. 3 दिसांच्या परिषदेन देशान घटमूट लवचीक आनी शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेक प्रोत्साहन दिवपाचेर भर दितले. हातून सेमिकॉन इंडिया कार्यावळींची प्रगती, स्मार्ट मॅन्युफॅक्चरींग, संशोधन आनी विकास आनी कृत्रीम बुद्धीमत्ते नवनिर्माण गुंतवणूक संदी राज्य पावण्याचेर धोरणांची अंमलबजावणी आनी हेर विशयांचेर सत्रां आसतलीं. प्रधानमंत्री फाल्यां CEO गोलमेज परिषदेन वांटो घेतले. ह्या परिषदेन 20,000 वयर सहभागी उपस्थित आसतले. 48 मायज देशांत ते 2,500 परस चड प्रतिनिधी आसतले. शांघाय सहकार संघटनेच्या देशांक सगळ्या प्रकारच्या आतंकवादांचेर निर्णायक कारवाय करपाचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. चीनांतल्या तियानजिनांत जाल्ल्या शांघाय सहकार संघटनेच्या शिखर सभेन मोदी आनी वांगडी देशांक सीमापार आतंकवादाक प्रोत्साहन दिवपी आनी आदार दिवपी देशांक जापसालदार धरपाक सांगले.
रूप देखा इस दुख की घड़ी में जो मित्र देश हमारे साथ खड़े रहे मैं उनका आभार व्यक्त करता हूं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बिहार राज्य जिविका निधी साख सरकारी संघ लिमिटेडचे शुभारंभ करतले. ह्या उपक्रमाक लागून गांवगिऱ्या बायलां मदीं उद्योजकता विकासाक चालना मेळटली आनी समुदाय आधारीत उद्देगांची वाड वेगान जातली अशी अपेक्षा आसा. ह्या वेळार प्रधानमंत्री संस्थेच्या बँक खात्यान 105 कोटी हस्तांतरीत करतले. उद्देगीक भागधारका कडल्यान व्हड प्रमाणांत प्रतिसाद मेळ्ळ्या उपरांत सरकारान वस्त्रोद्योगा खातीर उत्पादन संलग्न प्रोत्साहन म्हळ्यार PLI येवजणे खातीर अर्ज करपाची मुजत वाडयल्या. आतां येवजणे खातीर अर्ज करपाची तारीख 30 सप्टेंबर मेरेन उक्ती उरतली. फाटल्या म्हयन्यान वेगवेगळ्या कापड क्षेत्रांतल्यान 22 नवे अर्ज आयल्यात अशें कापड मंत्रालयान सांगले. संभाव्य गुंतवणूकदारांक हे येवजणेचो फायदो घेवपाची आनीक एक संद सरकारान दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या चीन भेटीची तोखणाय केल्या. संवसारीक मळार भारताची राजनयिक आनी धोरणात्मक उपस्थिती घटमूट करपाचे म्हत्वाचे पावल अशें म्हळां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सिंग हांणी सांगले, प्रधानमंत्र्यांची यशस्वी चीन भोंवडी तांच्या राजनैतीक कौशल्याच्या आनी भूराजकीय परिस्थितींक आकार दिवपाच्या आनी पुनर्संतुलीत करपाच्या भारताच्या क्षमतेचो पुरावो आसा. प्रधानमंत्र्याच्या भेटेक लागून शांघाय सहकार संघटनेकडे भारताचे संबंध घटमूट जाल्यात अशें तांणी सांगले. सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग आज सांजवेळा भारतांत पावतले. वॉंग प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी भारतीय उद्देजक आनी वेवसायीक फुडाऱ्या कडेन संवाद सादतले. ह्या भेटी वेळार कुशळटाय, उदरगत, अर्थ आनी डिजिटल, नागरी विमानन, अंतरिक्ष आनी जहाज येरादारी क्षेत्रांतले सहकार्याविशीं जायते करार जावपाची शक्यताय आसा. मोदी आनी वॉंग हांणी फाटल्या वर्सा सप्टेंबरांत सिंगापूरांत जाल्ले बसकेंत द्विपक्षीय संबंद वाडोवपाचें मान्य केल्ले. युनिफायड पेमेंट्स इंटरफेस UPI अंदू वर्सा ऑगस्ट म्हयन्यांत पयलेच खेप 20 अब्ज मायज वेव्हार करून नवो विक्रम प्रस्थापीत केला. भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनाच्या म्हणण्या प्रमाण वट्ट वेव्हारांची संख्या 20 अब्ज परस चड आशिल्ली. फाटल्या वर्सा ऑगस्टांत जाल्ल्या 14,90 कोटी परस हे 34% चड आसा. तशेंच अंदू ऑगस्टांत UPI 24,85,000 कोटी रुपयांचे वेव्हार केल्यात. हाचे वयल्यान वर्सुकी 24% वाड दिसून येता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
भारतान माल आणि सेवा कर GST संकलन फाटल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुळेन ऑगस्टान 6.5% वाढून 186,000 कोटी रुपया परत चढ झाला। अर्थमंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण सकल घरेलू येणावळ सुमार 1,37,000 कोटी रुपया झाल्या, जाल्यार एकूण आयात येणावळ 49,000 कोटी रुपया परस चढ असा। चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमहीन देशांतल्या सकल घरेलू उत्पादनात 7.8% अद्भुत वाढ झाल्या असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगला।
भारत में बनी हुई चीजें को इस्तेमाल करना चाहिए, मेक इन इंडिया को बढ़ावा देना चाहिए और भारत को आत्मनिर्भर बनाना है। ये तो प्रधानमंत्री जी पिछले 11 सालों से बार बार लोगों को अपील कर रहे हैं और हम लोग भी हर जगह यही बोल रहे हैं।
केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी काल नवी दिल्लीन इंडिया मोबायल काँग्रेस IMC 25 ऍप सुरू केलो। कृत्रीम बुद्धिमत्तेचेर आधारित सुचोवण्यो, घटमूट नेटवर्कींग आनी परस्पर संवादात्मक तथ्या सयत इंडिया मोबायल काँग्रेस प्रदर्शनात वापरप्यांचो अनुभव वाढोवपाचो ह्या ऍपाचो हेत असा। ह्या वेळार उलयतना सिंधिया हांणी सांगले, संवसारीक जोडणी खातीर दूरसंचार क्षेत्र एक मुखेल वाहन जाला।
About connectivity to every citizen on this globe, and that is true empowerment, and that empowerment in India has been led by Prime Minister Narendra Modi, where he has been extremely emphatic on the laying of this carriageway like an infrastructure arterial network across the length and breadth of our country. And I have great pleasure announcing that it will be from the 8th to 11th of October at Yashobhoomi. We'll have close to about 150,000 participants.
Punjabat Huwarang lagun 1 August saun ata merin 29 janang maran aila। सगळ्या 12 प्रभावित जिल्ह्यांनी जीवितहानी झाल्या। आमच्या जलंधर प्रतिनिधीन दिल्या माहितीप्रमाण 2.46 लाखांवर लोक प्रभावित झाल्यात, त्यापैकी 1.45 लाख जण फक्त गुरुदासपुरांत असात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हांचे कडेन उलयले आनी पंजाबांत पावस आनी हुंवाराक लागून उप्राशिल्ल्या परिस्थितीचेर भासाभास केली। सरकारी सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण चीनांतल्यान दिल्लीन पावल्या उपरांत रोखडेच मोदी हांणी पंजाबच्या मुखेलमंत्र्यांक फोन केलो आनी राज्याक सगळी मजत आनी आदार दिवपाचे आश्वासन दिले। हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगढ, छत्तीसगढ, उदेंत राजस्थान, गंगटोक, अस्तंत बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आनी उत्तर प्रदेशांत कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। मुसळधार पावसाच्या शिटकावणीच्या फाटभुंयेर हरियाणा सरकारान सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांक 5 सप्टेंबर मेरेन मुखेल कार्यालयांत रावपाचो आनी कडक दक्षता घेवपाचो निर्देश दिला। येता त्या दिसांनी राज्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी उटंगराचो पावस पडटलो अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्ल्यान राज्यभरांतल्या पुलीस आनी प्रशासनाक सतर्क केला अशें मुखेल सचीव अनुराग रस्तोगी हांणी काल सांगले। पावसाक लागून हुंवार येवपाचोय अदमास आसा। ह्या काळांत खंयच्याच अधिकाऱ्याक मुखेल सचीव वा घर खात्याच्या अतिरिक्त मुखेल सचीव हांच्या परवानगी शिवाय सुटी दिवची न्हय अशें रस्तोगी हांणी सांगले। फुडल्या वर्सा ऑगस्टांत नवी दिल्लीन बॅडमिंटन संवसारीक सर्त जातली। काल पॅरिसांत जाल्ल्या 2025 चॅम्पियनशिपाच्या समारोप सुवाळ्यान बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनान ही घोषणा केल्या। ही सर्त भारतान 17 वर्सां उपरांत आनी आशियान 4 वर्सां उपरांत जाता। 2009 ही सर्त हैदराबाद शारांत चालली। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सेमिकॉन इंडिया 2025 उक्तावण करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बिहार राज्य जिविका निधी साख सरकारी संघ लिमिटेडचे शुभारंभ करतले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या चीन भेटीची तोखणाय केल्या। संवसारीक मळार भारताची राजनयिक आनी धोरणात्मक उपस्थिती घटमूट करपाचे म्हत्वाचे पावल अशें म्हळां। युनिफायड पेमेंट्स इंटरफेस UPI अनुवर्सा ऑगस्ट महिन्यात पहिलेच खेप 20 अब्ज मायल्स व्यवहार करून नवो विक्रम प्रस्थापित केला। फुडल्या वर्सा ऑगस्टात नवी दिल्लीन बॅडमिंटन संवसारीक सर्त जातली। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।